कल्याण जरूर पूरी करिए ना तू घना गरूर।